Ramayana, Act 2, Chapter 6, The Forest Sages. Scene 6, Arrival at Panchavati. Ram then continued toward Panchavati, eager to encounter the demons. Arriving at Panchavati, Ram selected a spot near the sacred river Godavari. Lakshman sanctified the spot with prayers and water from the river. He constructed a large hut with mud walls, supported on strong wooden pillars, its roof thatched with kusha grass and reeds. Ram was delighted to see the beautiful cottage, and he embraced Lakshman. With you as his son, virtuous and always attentive to my needs and desires, surely the king lives still. O Lakshman, you are to me as good as my beloved father, Dasharatha. Ram and Sita settled in the dwelling and lived peacefully, bathing in the Godavari and enjoying the sights and sounds of the forest.
तेरे चरणों में चारों धाम
हे राम हे राम हे राम हे राम
तू ही बिगाड़े सवारे
तू ही बिगाड़े तू ही सवारे
तू ही बिगाड़े तू ही सवारे
तू ही बिगाड़े तू ही सवारे
इस जग के सारे काम
हे राम हे राम हे राम
जगदाता विश्व विधाता
तू ही 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 सुबह तू ही शाम
हे राम हे राम तू ही पिता है
तू ही तो है राधा का श्याम
हे राम हे राम हे राम हे राम
तू अंतर्यामी सबका स्वामी
तू अंतर्यामी सबका स्वामी
अंतर्यामी सबका स्वामी
तू अंतर्यामी सबका स्वामी
तेरे चरणों में चारों धाम
हे राम हे राम हे राम हे राम
तू ही बिगाड़े तू ही सवारे
तू ही बिगाड़े तू ही सवारे
सवारे
चूही बिगाड़े चूही सवारे
इस जग के सारे काम
हे राम हे राम हे राम हे राम
तू ही जग दाता विश्व विधाता
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 तू ही सुबह तू ही शाम
हे राम हे राम हे राम